योहानाचे पहिले पत्र अध्याय 5. येशू हा ख्रिस्त आहे असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मला आहे, आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मल्यावरही प्रीती करतो. देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलावर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पालन करणे, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत, कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळवणारा कोण आहे?
जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला
तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त. केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत, आत्मा, पाणी आणि रक्त.
या तिघांची एकच साक्ष आहे. जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो
तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या पुत्राविषयीची आहे. जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही त्याने देवाला लबाड ठरवले आहे, कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे, आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठाई आहे. ज्याच्याजवळ पुत्र आहे त्या जीवन आहे, पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्या जीवन नाही. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे ह्यासाठी की तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे याविषयी तुम्हास कळावे. आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल, आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यात जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही. सर्व अनिती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही. आम्ही जाणतो की जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करत नाही. जो देवापासून जन्मला आहे देव स्वतः त्याचे संरक्षण करतो, आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही. आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग त्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे, पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे यासाठी की जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे, आणि जो खरा आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.